नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्त बाबटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत इस्रायल बरोबर आशिल्ल्या आपल्या घटमूट संबंधांक खूप म्हत्व दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनांत राजाजी उत्सव मनयतले. फाटल्या म्हयन्यांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हांकां विमान अपघातांत मरण आयिल्ले. ताची सीबीआय चौकशी करपाचे आदेश दिवपाची विनवणी महाराष्ट्र सरकारान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांचे कडेन केला. रमजानच्या पवित्र म्हयन्यांत अफगाणिस्तानच्या भुंयेर पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निषेध केला. आणि आयसीसी दादल्यांच्या संवसारीक कप टी ट्वेंटी क्रिकेट सर्तीत काल सुपर 8 खेळात भारताक दक्षिण आफ्रिकेन 76 हरयले. आता पुराय खबरो. भारत इस्रायल बरोबर आशिल्ल्या आपल्या घटमूट संबंधांक खूप म्हत्व दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. हे संबंध विश्वास, नवनिर्माण आनी शांतीकाय आनी उदरगती खातीरच्या वचनबद्धतायेचेर आधारीत आसा अशें तांणी सांगले. भारत आनी इस्रायलच्या संबंधांच्या विविधताये कडेन सहमत आसात अशें इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू हांच्या सोशल मिडिया पोस्टाक जाप दितना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. येता त्या इस्रायल दौऱ्या वेळार दोनूय वटेन बरी चर्चा जावपाची आस लेगीत तांणी उक्तायली. दोनूय देशांमदले संबंध दोन संवसारीक फुडाऱ्यांची एक घटमूट युती आसा अशें एका सोशल मिडिया पोस्टात इस्रायलच्या प्रधानमंत्र्यांनी म्हळां. दोनूय देश नवनिर्माण, सुरक्षा आनी सामाजीक धोरणात्मक नदरेंतल्यान भागीदार आसात. एआय ते प्रादेशीक सहकार्यामेरेन दोनूय देशांमदली भागीदारीत वाड जायत आसा अशेंय तांणी म्हळां. आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनांत राजाजी उत्सव मनयतले. राष्ट्रपती भवनाच्या मध्यवर्ती अंगणांतल्या ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स हांच्या पुतळ्याचे सुवातेर स्वतंत्र भारताचे पयले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हांचो पुतळो उबारतले. सत्तेक पद म्हणून न्हय तर सेवा म्हणून मानपी सी राजगोपालाचारी हांची मोदी हांणी तोखणाय केला. इंडिया एआय इम्पॅक्ट समीट हो फुडारात संवसार एआय शक्तीचो वापर कशे करतले ह्या वाटेवयलो एक म्हत्वाचो पांवडो थारला अशें अभिमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उक्तायलो. आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान प्रधानमंत्री काल देशभावंडांक मार्गदर्शन करताना उलयताले. मन की बात कार्यावळीचो हो 131 वांटो आशिल्लो. नवी दिल्लीतल्या भारत मंटपांत एआय इम्पॅक्ट समिटा खातीर एकठांय आयिल्ले साबार देशांतले फुडारी, उद्देग नवनिर्माण करपी तशेंच स्टार्टअप्स कडेन जोडून आशिल्ल्या संवसारीक फुडारी आनी हेर मुखेल वावुरपी अधिकाऱ्यांक मेळपाची संद आपणाक मेळ्ळी अशें तांणी अभिमानान सांगलें. एआय समीट प्रदर्शनांत संवसारीक फुडाऱ्यांक खुबश्यो गजाली दाखयल्यो ज्यो पळोवन संवसारीक फुडाऱ्यांचेर तांचो प्रभाव पडलो अशें तांणी सांगलें. खासा करून अमूलभूत आनी सुश्रुत संहिताच्या प्रदर्शनाचो तांणी उल्लेख केलो. तातूंत शेतकार सप्तकभर 24 एआयच्या मजतीन दुदाचो आनी जनावरांचो कसो हिशोब दवरतात ते स्पश्टपणान सांगले. शिखर सभेत एआय मळार भारताची अद्भुत क्षमता संवसाराक पळोवंक मेळ्ळी अशें सांगतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे.
इस समिट में दुनिया को एआई के क्षेत्र में भारत की अद्भुत क्षमताएं देखने को मिली है. इस दौरान भारत ने 3 मेड इन इंडिया एआई मॉडल भी लॉन्च किए. ये अपने आप में अब तक की सबसे बड़ी एआई समिट रही है.
टी ट्वेंटी संवसारीक कप क्रिकेट सर्तीत भारतात जल्मल्ले जायते खेळगडे दुसऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करतात हे गजालीचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार केलो. ते खेळगडी भारताचो अभिमान वाढयतात असे सांगताना प्रधानमंत्र्यांनी म्हळा.
ऐसे कितने ही भारतीय मूल के खिलाड़ी हैं जो अपने देश का गौरव बढ़ा रहे हैं, वहां के युवाओं के लिए प्रेरणा बन रहे हैं. भारतीयता की यही तो विशेषता है. भारतीय जहां भी जाते हैं अपनी मातृभूमि की जड़ों से जुड़े रहते हैं और अपनी कर्मभूमि यानी जिस देश में रहते हैं उसके विकास में भी सहयोग करते हैं.
केरळांतले 10 पिरायेचेर मरण आयिल्ल्या आलिन शरीन अब्राम हांचे कुडीचे अवयव दान केल्ल्यान प्रधानमंत्र्यांनी आपल्या उलोवपांतल्यान आलिनाच्या पालकांची तोखणाय केली आणि म्हळे.
इन दिनों भारत में ऑर्गन डोनेशन को लेकर जागरूकता लगातार बढ़ रही है. इससे उन लोगों की मदद हो रही है जिन्हें इसकी जरूरत है. इसके साथ ही देश में मेडिकल रिसर्च को भी बल मिल रहा है.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावरल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. फाटल्या म्हयन्यांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांकां विमान अपघातांत मरण आयिल्ले. ताची सीबीआय चवकशी करपाचे आदेश दिवपाची विनवणी महाराष्ट्र सरकारान केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांचे कडेन केल्या. महायुतीचे सरकार विमान अपघाता विशींचे सगळे दुबाव दूर करतले अशें काल मुंबयत पत्रकार परिशदेंत उलयतना मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी म्हळें. भाजपाचो इश्टपक्ष आशिल्ल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडच्यान तांकां विमान अपघाताची सीबीआय चवकशी करपाची मागणी करची ते विशींचें पत्र मेळ्ळां आनी तांणी घरमंत्री अमित शाह हांचे कडेन चर्चा केल्या अशें मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी म्हळें. डीजीसीए आनी राज्य सीआयडीच्या चवकशी वांगडाच सीबीआय चवकशी लेगीत जातली अशेंय तांणी सांगलें. रमजानच्या पवित्र म्हयन्यांत अफगाणिस्तानच्या भुयेर पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निशेध केला. ह्या हल्ल्यात बायलां आनी भुरग्यांसयत खुबशा नागरिकांक मरण आयले. पाकिस्तानचो हो तांच्या अंतर्गत अपेसावेल्यान लक्ष विचलित करपाचो यत्न आसा अशें काल खबराकारांकडेन उलयतना विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी म्हळें. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाक प्रादेशीक अखंडतायेक आनी स्वातंत्र्याक भारताचो पुराय तेंको आसा अशेंय तांणी म्हळां. भारतीय वेंचणूक आयोगावरवीं मंगळारा 24 फेब्रुवारीक नवी दिल्लींत ईसीआय आनी राज्य वेंचणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिशद जातली. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे परिशदेची येजमानकी चलयतले. तांत्रीक तज्ञ तशेंच सगळ्या राज्यांचे आनी केंद्रशासित प्रदेशांचे मुखेल वेंचणूक अधिकारी हे परिशदेंत वांटेकार जातले. एसईसी हांच्या तांच्या कायदेशीर चौकटींतल्यान वेंचणूक प्रक्रिया आनी रसद हांचे संदर्भात समजिकाय वाडोवपाक हो हे परिशदेचो मुखेल हेत आसा. दिसभर चलपी हे परिशदेंत वेंचणूक प्रक्रिया घटमूट करपा वांगडाच तंत्रगिज्ञान ईव्हीएम आनी वेंचणूक नोंदणी वांटपाचेर भासाभास जातली अशी माहिती आयोगान दिल्या. हे परिशदेंत आयोगाचे वडील अधिकारी सीआयनेट प्लॅटफॉर्म सयत मुखेल तांत्रीक आनी कर्मचारी उपक्रमांचेर सादरीकरण करतले. छत्तीसगढ विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन सुरू जातले आनी ते 20 मार्च मेरेन चलतले. ह्या अधिवेशनात 19 बसका जातल्यो. राज्यपाल रामेन रेखा हांच्या अभिभाषणान अधिवेशनाची सुरवात जातली. फाल्यां अर्थमंत्री ओपी चौधरी 2026-27 ह्या वर्सा खातीरचो अर्थसंकल्प सादर करतले. राज्यपालांचे अभिभाषण आनी अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण रायपूरच्या दूरदर्शन आनी आकाशवाणी केंद्रा वयल्यान थेट प्रक्षेपीत जातले अशें विधानसभेचे अध्यक्ष डॉ रमण सिंग हांणी म्हळां. हे अधिवेशना वेळार 3 महत्वाची विधेयकां मांडटले अशेंय तांणी सांगले. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस ओडिशा आनी अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर गडगड वीज आनी वादळी वारे मारपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज छत्तीसगड तेलंगणा विदर्भा आसाम आनी मेघालयात गडगड आनी वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उदेंत मध्य प्रदेश आनी अस्तंत बंगालातूय अशीच परिस्थिती आसतली अशी शक्यताय आसा. मजगतीं फुडल्या 6 दिसांत वायव्य भारतांत चडांत चड तापमान 3 ते 4 अंश सेल्सियस वाडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. आयसीसी दादल्यांच्या संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीत काल सुपर 8च्या खेळात भारताक दक्षिण आफ्रिकेन 76 धावण्यांनी हरयले. काल राती अहमदाबादेत जाल्ल्या खेळात पहिली फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेन निर्धारित 20 षटकांत 7 बाद 187 धावण्यो केल्ल्यो. तातूंत डेव्हिड मिलरच्यो 63 आनी ट्रिस्टन स्टब्सच्यो 44 धावण्यांचो आस्पाव आसा. उपरांत भारताचो डाव 18.5 षटकांत 111 धावण्यांतूच सोपलो. ग्रुप 2च्या कोलंबोत जाल्ल्या आनीक एका खेळात इंग्लंड पंगडान श्रीलंकेक 51 धावण्यांनी हारयले. पयली फलंदाजी करताना इंग्लंड पंगडान 20 षटकांत 9 बाद 146 धावण्यो केल्ल्यो. उपरांत श्रीलंकेचो डाव 16.1 षटकांत 95 धावांत सोपलो. आयज सांजे 7:00 मुंबयतल्या वानखेडे स्टेडियमांत सुपर 8च्या ग्रुप अ खेळात झिम्बाब्वे वेस्ट इंडीज पंगडा आड खेळटलो. आनी आतां खबर सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. भारत इस्रायल बरोबर आशिल्ल्या आपल्या घटमूट संबंधाक खूब म्हत्व दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनांत राजाजी उत्सव मनयतले. फाटल्या म्हयन्यांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हांकां विमान अपघातांत मरण आयिल्ले. ताची सीबीआय चवकशी करपाचे आदेश दिवपाची विनवणी महाराष्ट्र सरकारान केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांचे कडेन केला. रमजानच्या पवित्र म्हयन्यांत अफगाणिस्तानच्या भुयेर पाकिस्तानान केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निशेध केला. आनी आयसीसी दादल्यांच्या संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीत काल सुपर 8च्या खेळात भारताक दक्षिण आफ्रिकेन 76 धावण्यांनी हरयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.